हॅलो, आज आपण वेद मीट्स मरमेडची गोष्ट ऐकणार आहोत. आज 7 जून, बरोबर 1 महिन्याने वेदचा वाढदिवस येतो. आज मॉम डॅडने तो वाढदिवस कसा सेलिब्रेट करायचा, कोणाकोणाला इन्व्हाइट करायचे याचे प्लॅनिंग करत होते. हा वाढदिवस स्पेशल आहे कारण या बर्थडेला त्याची छोटी बहीण नायरा पण सेलिब्रेशनमध्ये पार्टिसिपेट होणार आहे. डॅडने वेदला विचारले, वेद, हाऊ कॅन वी सेलिब्रेट युअर बर्थडे? वेद एकदम एक्साइट झाला, पण वेदने मनाशी ठरवले होते की ह्यावेळी करोनामुळे कोणालाच इन्व्हाइट करायचे नाही, पण आपण फुल फॅमिली कुठेतरी लॉंग ड्राईव्हला जायचे. पण डॅडने विचारले तेव्हा तो फक्त म्हणाला, मी उद्या सांगतो. रात्री झोपल्यावर वेदला 7 जुलैचे स्वप्न पडले. त्या स्वप्नात तो, मम्मा, डॅडी व नायरा लॉंग ड्राईव्ह करून एका बीचवर आले होते. खूपच मस्त ॲटमॉस्फिअर होते. बीचवर पण जास्त गर्दी नव्हती. नायरा पण पाणी पाहून खूप खुश झाली होती. सारखी हसत होती, टाळ्या वाजवत होती. एका छान ठिकाणी डॅडने मॅट टाकली व वेदला सांगितले, तू आता खेळ, वाळूमध्ये जास्त लांब जाऊ नकोस. वेदला वेगवेगळ्या कलरचे पेबल्स गोळा करायला खूप आवडत होते. तो पेबल्स गोळा करत करत थोडा लांब गेला. तेवढ्यात त्याला रडण्याचा आवाज आला. पाण्याच्या जवळ ओल्या सँडवर एक फिश सारखी आकृती त्याला दिसली. तो धावतच तिथे गेला. तर काय, त्याच्याच हाईटची व त्याच्याच एवढी एक मरमेड तिथे रडत होती. ती हाफ मुलगी व हाफ फिश होती. वेदला खूप वाईट वाटले. तो तिला म्हणाला, तू का रडतेस? त्याने हळूच तिच्या पाठीवरून हात फिरवला. ती त्याला म्हणाली, आज पाण्यात मला खूप थंडी वाजत होती, म्हणून मी या सँडवर सनबात घेत बसले होते. तेवढ्यात एका मुलाने मला दगड मारला. हे बघ, माझ्या हातातून कसे रक्त येते. वेदला खूपच वाईट वाटले. तो बोलला, थांब. त्याने खिशातून रुमाल काढला व तिच्या जखमेवर बांधला व फुंकर मारली. मरमेडला खूप बरे वाटले. ती वेदला म्हणाली, तू खूप काइंड हार्टेड मुलगा दिसतोयस. थँक यू. तू माझ्या घरी येतोस का? मी तुला खूप शंख, शिंपले, मोती देते. वेद म्हणाला, तू कुठे राहतेस? मरमेड बोलली, मी ह्या समुद्राच्या बॉटमला राहते. वेद म्हणाला, मला स्विमिंग येत नाही, मी कसा तुझ्या घरी येणार? मरमेड म्हणाली, डोळे मीठ, मी तुला घेऊन जाते, पण मी सांगितल्याशिवाय डोळे उघडायचे नाही. हां, वेदने डोळे मिटले. मरमेडने सांगितले तेव्हाच त्याने डोळे उघडले. तर काय, फारच सुंदर जग समुद्राच्या तळाशी होते. तिचे घर एका रेनबोच्या कलर्स सारखे होते. शेल्सने बांधले होते, पण त्याला कुठेच डोअर्स किंवा विंडोज नव्हत्या. खूप ग्रीन झाडे, छोटे मोठे मासे, टर्टल्स तिच्या घरात ये जा करत होते. तिने मम्मा मरमेडशी वेदची ओळख करून दिली. थोड्या वेळाने त्याला आपले गार्डन दाखवले. तिचे घर खूपच सुंदर व शांत होते. मग तिने त्याला खूप प्रकारचे शंख, शिंपले, मोती गिफ्ट म्हणून दिले. आता वेदला मॉम डॅडची आठवण येत होती. तो मरमेडला म्हणाला, मला परत वरती बीचवर जायचे. मम्मा मरमेडला बाय करून परत त्याने डोळे मिटले. डोळे उघडले तर काय, त्याची मम्मा सकाळी त्याला उठवत होती व विचारत होती, काय झोपेत बडबडत होतास रे? वेदने आपले खिसे चेक केले व ओरडू लागला, माझे सगळे शेल्स, पर्ल्स कुठे गेले? मम्माने विचारले, कुठले शेल्स, पर्ल्स? तो बोलला, मरमेडने दिलेले, मी आत्ताच तिचे घर बघून आलो. मम्मा व डॅड हसायलाच लागले. म्हणाले, अरे तुला परत छान स्वप्न पडलेले दिसते. वेद मात्र त्या मरमेडलाच आठवत बसला. बाय.